माणूस आणि नट, चंद्रकांत जोशी। नाना, स्मिता, गिरीश कर्नाड, गजानन जहागीरदार या कलावंतांबरोबर सूत्रधार हा हिंदी चित्रपट मी दिग्दर्शित करत होतो। पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून मी उभा राहिलो। त्याआधी माझा सिनेमाचा संबंध फक्त सेटिंग शिवाय फारसा नव्हता। सहदिग्दर्शक, सहायक अशा कोणत्याच भूमिकेतून मी गेलेलो नव्हतो। त्यापूर्वी कमलाकर सारंगांच्या सांगण्यावरून सागर सरहद्दींच्या एका चित्रपटासाठी पन्हाळ्यात मी त्यांना मदत करत होतो। त्या चित्रपटात भूमिका करण्यासाठी स्मिता कोल्हापूरला आली होती। तशी स्मिताची आणि माझी ओळख साधारण 75 ची। एकदम 10 वर्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने परत भेट झाली। सहज बोलताना स्मिता एकदा म्हणाली, सर तुम्ही नाटक करता, सिनेमा का करत नाही? मी म्हटलं, सिनेमा करायला पैसे लागतात आणि माझ्यासारख्या नवख्या माणसाला तुझ्यासारखे कलावंत कसे मिळणार? तुम्हाला तारखा देणार का? त्यावर ती म्हणाली, उद्या बोलू। दुसऱ्या दिवशी तिनं पुढील वर्षातील 10 दिवस मला दिले। आता माझी 45 झाली, माझ्याजवळ ना गोष्ट ना पैसे। त्यावेळी ही गोष्ट मी माझ्या एका मित्राला सांगितली। त्यांनी मला धीर दिला, स्मितासारखी कलाकार वेळ देत असेल तर आपण पैसे उभे करू। पैशाचा प्रॉब्लेम सुटला, पण आता गोष्ट, राजकारण राजकारणाला कसं खातं असं सांगणारी विजय कुवळेकरची गोष्ट मला आठवली। शाळेत असताना कथा कविता एकांकिका लिहिणारे कुवळेकर, त्यांनी 9वीत असताना लिहिलेली एक गोष्ट आठवली। ती गोष्ट माझ्या डोक्यात होती, गोष्ट चांगली होती आणि तिचा सिनेमा चांगला होऊ शकतो असं मला जाणवत होतं। मध्ये खूप काळ गेला होता। कुवळेकर आता दैनिक सकाळचे संपादक झाले होते। मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांनाही आश्चर्य वाटलं। त्यांनी विचारलं, अजूनही ती गोष्ट तुमच्या लक्षात आहे? मी म्हटलं, हो, 1985 काळातील खेड्यातील राजकारण असा काहीसा त्या गोष्टीचा सूर होता। पहिल्यांदाच सिनेमा करत असल्याने तो मराठीत करावा असं मला वाटलं, पण त्या गोष्टीवर काम करताना असं वाटू लागलं की हा चित्रपट हिंदीत करावा। एक एक प्रश्न सुटत चालले। एके दिवशी उठलो आणि पुण्याला सुधीर मोघेकडे गेलो। त्याला म्हटलं, सुधीर, ही गोष्ट, यातली गाणी तुला करायची आहेत। तो बरं म्हणाला। मी म्हटलं, नुसती गाणी नाही, त्याचं संगीतही तुलाच करायचं आहे आणि हे सगळं हिंदी चित्रपटासाठी करायचं आहे। त्यापूर्वी सुधीरनं हिंदी चित्रपटाचं संगीत कधीच केलेलं नव्हतं। कॅमेरामन म्हणून देबू देवधरची निवड आम्ही केली। कथा पटकथा विजय कुवळेकर आणि संवाद वसंत देव हे निश्चित झालं। आता कलावंत ठरवायचे होते। त्यावेळी मी नानाची नाटकं बघितली होती। पुण्यात टिळक स्मारकला नानाच्या नाटकाचा प्रयोग होता। तिथे मी, देबू आणि सुधीर त्याला भेटायला गेलो। नाना एका मोटरसायकलवर बसून होता। त्याआधी नानाची आणि माझी ओळख नव्हती। माझी आणि नानाची देबूने ओळख करून दिली। त्याला चित्रपटाविषयी सांगितलं आणि विचारलं, नाना तुम्ही या चित्रपटात काम करणार का? नानाचं पहिलंच वाक्य होतं, तुम्ही काय, तू म्हण। त्याच्या या एका वाक्यानंतर आम्ही एकमेकांशी इतके जोडले गेलो ते आजपर्यंत। मी प्रथमच चित्रपट करतो आहे, पण माझा नवखेपणा स्वीकारून संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणात आणि नंतरही त्याचा सहभाग अत्यंत मनापासूनचा होता। त्याच्या स्वभावाबद्दल बऱ्याच चर्चा होतात, पण माझा अनुभव हा अत्यंत वेगळा आणि सुंदर असाच होता आणि आहे। मी आणि नाना स्मिताला फिल्म सिटीत भेटायला गेलो. तिला नाना काम करतो आहे हे सांगितलं. तिलाही खूप आनंद झाला आणि आमच्या चित्रपटाची नायक नायिका ठरली. उर्वरित कलावंतांमध्ये गिरीश कर्नाड, गजानन जहागीरदार, आशालता वाबगावकर, मधु कांबीकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, इर्शाद हाशमी अशी सगळी मंडळी जमली. इतर बरेच कोल्हापूरचे स्थानिक कलाकार घेतले. चित्रपटाबाबतच्या बऱ्याच चर्चा तयारी विनय नेवाळकरांच्या दादरच्या ऑफिसमध्ये होत असे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला नानाची एक वेगळी गोष्ट जाणवली, ती इथे मला नमूद करावीशी वाटते. चित्रपटातील हातात आलेल्या भूमिकेचा स्वतःहून विचार करून आपण यात अधिक काय करू शकतो ते सादर करण्याचा प्रयत्न त्याचा कायम असतो. लेखकानं काय म्हणलंय, दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे याचा विचार करून तो ती भूमिका वठवत असतो. हा एक वेगळा प्रवास आहे आणि तो नाना अत्यंत प्रामाणिकपणे करतो. म्हणूनच त्याच्या प्रत्येक भूमिकेमधून आपल्याला तो एक वेगळा नाना सापडतो. याचं कारण त्याची अभ्यासवृत्ती. प्रत्येक भूमिकेबद्दल नेमकेपणानं स्वतःहून अभ्यास करणं, लेखक दिग्दर्शकाचा त्यामागचा दृष्टिकोन समजून घेणं आणि त्याच्यानंतर कलावंत म्हणून जे उत्तम देता येईल ते सादर करणं असा त्याचा प्रवास असतो. आपलं स्वतःचं असं योगदायित्व भूमिकेमधून मांडणाऱ्या नटांच्या मांदियळीत नानाचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. सहकलाकारांबरोबर, ज्येष्ठ वयोवृद्ध कलाकारांबरोबर काम करत असताना त्यांना समजावून घेऊन त्यांच्या वयाचा आदर राखून काम करणं हा नानाचा आणखी एक गुण म्हणावा लागेल. सूत्रधारमध्ये गजानन जहागीरदार काम करत होते. त्यावेळी त्यांचं वयही बरंच होतं. काही वेळा रिटेक व्हायचे, पण मी हिरो आहे हे सगळं बाजूला ठेवून नाना मला आणि कलाकारांना खूप मदत करायचा. कलावंत म्हणून त्याचं एक पडद्यावरचं असणं, पडद्यामागे असलेला त्याच्यातला माणूस आणि ह्या दोन्हीच्या मध्ये परत त्याच्याही पलीकडचा आतपर्यंत झिरपलेला एक माणूस आहे. त्याच्यात कलावंतांची छोटी छोटी बीजं रुजलेली आहेत जी त्याच्या कॅरेक्टर्समधून येत राहतात. असे कलावंत फार थोडे असतात. सूत्रधार करताना आमचं सगळं युनिट हे एका कुटुंबासारखं एकत्र होतं. सगळे एकमेकांना घट्ट धरून होते. नानाच्या बाबतीत मी एक म्हणेन, एक उत्तुंग शिखर गाठू शकण्याची क्षमता असलेला कलावंत. नानामध्ये कुठेतरी खोलवर एक माणूस म्हणून जीवन मूल्यांची तळमळ आहे. सूत्रधार पूर्ण झाला, पडद्यावरती आला, पण त्याआधी मला दिग्दर्शक म्हणून पडद्यावर आणून स्मिता स्वतः काळाच्या पडद्याआड गेली. नामच्या निमित्ताने नाना आज आपल्याला दिसतो, पण तो फार पूर्वीपासून असा आहे. फार कमी लोकांना हे माहीत असेल. समाजातील प्रत्येक घटकाबद्दल नानाचा स्वतःचा एक विचार आहे. तो अंमलात आणण्यासाठी त्याची धडपड असते. कोणी त्याला माजुरडा म्हणत असेल तर तो नानाचा अधिकार आहे. अशा या मैत्र जपणाऱ्या माझ्या सतत तरुण असणाऱ्या मित्राला मनापासून शुभेच्छा.